मित्रांनो, आयुष्यात आपण कुठलीही गोष्ट करण्यासाठी प्रयत्न नक्की करत असतो, पण त्या प्रयत्नांमध्ये आपल्याला कधी यश येतं आणि कधी अपयश येतं. पण अपयश आल्यानंतर आपण हार मानली पाहिजे का, किंवा आपला तो प्रयत्न तिथे सोडून माघार घेतली पाहिजे का? नक्कीच नाही. आणि याच प्रश्नाचं अगदी समर्पक आणि एकदम प्रेरित शब्दामध्ये उत्तर आपल्याला मिळतं आहे. ते हरिवंशराय बच्चन यांच्या कोशिश करने वालों की या कवितेमधून. तर तीच कविता आम्ही तुमच्यासाठी एकदम मस्त अशा पद्धतीने घेऊन आलो आहे. नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. तर आता सादर करतोय तुमच्यासाठी कविता कोशिश करने वालों की. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर सोबार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जा कर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.